खंड दुसरा प्रकरण 18 काळ्याला मज्जा। न्यायालयाचे चिन्ह ताजवा आहे। तो एका निपक्षपाती आंधळ्या परंतु चतुरबाईच्या हातात दिलेला असतो। पिधात्याने तिला आंधळी केली अशासाठी की तिने तोंडाकडे पाहून टिळा लावू नये, तर जो गुणांनी लायक असेल त्यालाच टिळा लावावा। याच्या उलट नाताळच्या न्यायालयाकडून तोंडाकडे पाहून टिळा लावविण्याचा तेथील वकील सभेने उद्योग आरंभिला। न्यायालय या प्रसंगी आपल्या चिन्हाला जागले। मला वकिलीची सनद घ्यायची होती। माझ्यापाशी मुंबईच्या हायकोर्टाचे प्रमाणपत्र होते। विलायतेचे प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाच्या दप्तरी राहिले। दाखल होण्याच्या अर्जाबरोबर चांगल्या वर्तणुकीबद्दलची दोन प्रमाणपत्रे पाहिजे असत। मला वाटले की ही प्रमाणपत्रे गोऱ्या इसमांची असलेली विशेष बरी, म्हणून अब्दुल्ला शेठ मार्फत ज्यांच्याशी माझी ओळख झाली होती अशा दोन प्रसिद्ध गोऱ्या व्यापाऱ्यांची प्रमाणपत्रे घेतली होती। अर्ज कोणातरी वकिलामार्फत पाठविला पाहिजे होता आणि एक सामान्य रिवाज असा होता की अशा तऱ्हेचा अर्ज अटर्नी जनरलने फी न घेता करायचा। मिस्टर एस्कम अटर्नी जनरल होते। ते अब्दुल्ला शेठचे वकील होते। त्यांनी आनंदाने माझा अर्ज पाठविण्याचे मान्य केले। इतक्यात अवचितच वकील सभेकडून मला नोटीस मिळाली। नोटीसीमध्ये मला सनद मिळण्याला हरकत घेतली होती। त्याचे एक कारण असे दाखविले होते की मी सनदेसाठी केलेल्या अर्जाबरोबर अस्सल प्रमाणपत्र जोडलेले नाही। पण हरकतीतील मुख्य मुद्दा हा होता की कोर्टात वकिलांना दाखल करण्यासंबंधीचे नियम करण्यात आले होते। त्यावेळी कोणीही काळा किंवा पिवळा आदमी अर्ज करील असा संभवही वाटला नसावा। नाताळची वाढ गोऱ्या लोकांच्या साहसामुळे झाली आहे, त्यामुळे त्यामध्ये गोऱ्यांनाच मुख्य स्थान मिळाले पाहिजे। काळे वकील दाखल झाले तर हळूहळू गोऱ्या लोकांचे प्राधान्य नाहीसे होईल आणि त्यांच्या रक्षणाचे कुंपण मोडून पडेल। या विरोधाचे समर्थन करण्यासाठी वकील सभेने एक प्रख्यात वकील नेमला होता। या वकिलाचाही दादा अब्दुल्लांशी संबंध होता। त्यांच्या मार्फत त्यांनी मला बोलावून घेतले। त्यांनी माझ्याशी निर्भीडपणे भाषण केले। माझी पूर्व पीठिका विचारून घेतली। मी ती सांगितली तेव्हा ते म्हणाले, मला तुमच्या विरुद्ध काही बोलायचे नाही। मला भय वाटत होते की तुम्ही येथेच जन्मलेले कोणी लफंगे तर नाही, शिवाय तुमच्याजवळ अस्सल प्रमाणपत्रही नाही, त्यामुळे माझ्या शंकेला जोर आला। दुसऱ्यांच्या प्रमाणपत्राचा उपयोग करणारेही लोक असतातच ना। तुम्ही गोऱ्या लोकांची प्रमाणपत्रे आणली आहेत, त्यांचा माझ्यावर काहीच परिणाम झालेला नाही। त्यांना तुमची काय माहिती, तुमची त्यांची ओळख ती कितीशी। पण येथे मला सर्वच नवे, अब्दुल्ला शेठची ओळखही येथेच झाली। मी मध्येच बोललो, असेल, पण तुम्हीच तर म्हणता की ते तुमच्या गावचे आहेत आणि तुमचे वडील तेथे दिवाण होते, त्या अर्थी तुमच्या घराण्याची तरी माहिती असणारच ना। त्यांची शपथपत्रिका तुम्ही हजर केली तर मग मला काही म्हणायचे नाही। मी वकील सभेला लिहून कळवीन की माझ्याकडून तुमचा विरोध होऊ शकत नाही। मला राग आला, मी तो दाबला। पण मला वाटले जर मी अब्दुल्ला शेठचे प्रमाणपत्र आणले असते तर त्याची अवगणना झाली असती आणि गोऱ्यांची ओळख मागितली असती। शिवाय माझ्या कुळाचा आणि वकिलीच्या लायकीचा संबंध काय। मी दुष्ट किंवा कंगाल आईबापांचा मुलगा असलो म्हणून माझी लायकी ठरविताना त्याचा बात का म्हणून यावा। पण हे सर्व विचार मनातल्या मनात ठेवून मी जबाब दिला। जरी अशा तऱ्हेची हकीकत मागण्याचा वकील सभेला अधिकार असल्याचे मला कबूल नाही, तरीही मी तुमच्या इच्छेनुरूप शपथपत्र मिळवून द्यायला तयार आहे। अब्दुल्ला शेठचे शपथपत्र तयार केले आणि त्या वकिलाला दिले। त्याने समाधान व्यक्त केले, पण वकील सभेचे समाधान झाले नाही। तिने कोर्टापुढे माझ्या दाखल होण्याला हरकत घेतली। कोर्टाने मिस्टर एस्कमचा जबाब ऐकण्यासही न थांबता सभेची हरकत रद्द केली। मुख्य न्यायाधीश म्हणाले, अर्जदाराने अस्सल प्रमाणपत्र हजर केलेले नाही, या तक्रारीत राम नाही। त्याने शपथेवर खोटे सांगितले असेल तर त्याच्या खोट्या शपथेबद्दल फौजदारी चालू शकेल आणि त्याचे नाव वकिलातून काढून टाकण्यात येईल। कोर्टाच्या नियमात काळ्या गोऱ्यांचा भेद नाही। आम्हाला मिस्टर गांधींना वकिलीची बंदी करण्याचा अधिकार नाही। अर्ज मंजूर करण्यात येत आहे। मिस्टर गांधी, तुम्ही शपथ घेऊ शकता। मी उठलो, रजिस्ट्रार पुढे शपथ घेतली। शपथ घेताना मुख्य जज म्हणाले, आता तुम्ही आपली पगडी उतरवली पाहिजे। वकील या नात्याने वकिलाच्या पोशाखासंबंधीचा कोर्टाचा नियम तुम्हालाही पाळावा लागणार। मी माझी मर्यादा समजलो. डर्बनच्या मॅजिस्ट्रेटच्या कचेरीत जी पगडी न काढण्याचा मी आग्रह राखला होता ती मी येथे उतरवली. याविरुद्धही बोलता येण्यासारखे होते, परंतु मला मोठे लढे लढायचे होते. पगडी घालण्याच्या हट्टातच मला माझी युद्धकला संपून टाकायची नव्हती, पण त्या हट्टामुळे थोरल्या लढ्यांना कमीपणाही येण्याचा संभव होता. अब्दुल्ला शेठ व इतर मित्र यांना माझा मृदूपणा की दुबळेपणा आवडला नाही. त्यांच्या मते वकील या नात्यानेही मी पगडी घालून ठेवण्याचा आग्रह चालवायलाच पाहिजे होता. मी त्यांची समजूत पाडण्याचा प्रयत्न केला. देश तसा वेश या म्हणीतील रहस्य त्यांना समजावून सांगितले. हिंदुस्थानात गोरा अंमलदार किंवा जज पगडी काढण्याची सक्ती करू पाहिल तर त्याचा विरोध केला पाहिजे, पण नाताळसारख्या देशात आणि तेही कोर्टातील एक हुद्देदार या नात्याने मी कोर्टाच्या रिवाजांचा विरोध करणे शोभणार नाही. या व अशा तऱ्हेच्या युक्तिवादांनी मी मित्रमंडळींना काहीसे शांत तर केले, परंतु एकाच वस्तूकडे निरनिराळ्या तऱ्हेने पाहण्याची युक्तता समाधानकारक तऱ्हेने मी त्यावेळी त्यांना पटवून देऊ शकलो असे मला वाटत नाही. पण माझ्या जीवनामध्ये आग्रह आणि अनाग्रह नेहमीच एकत्र चालत आले आहेत. सत्याग्रहामध्ये हे अनिवार्य आहे असा मला मागून अनेक वेळा अनुभव आला आहे. या समाधान वृत्तीबद्दल मला जीवावरील धोके आणि मित्रांचा असंतोष अनेक वेळा सहन करावे लागले आहे, पण सत्य वज्रासारखे कठीण आणि कमळासारखे मृदू आहे. वकील सभेच्या विरोधामुळे दक्षिण आफ्रिकेत माझी प्रसिद्धी करण्यासाठी अन्य उपायांची जरुरी राहिली नाही. बहुतेक वर्तमानपत्रांनी मला झालेला विरोध अयोग्य ठरविला आणि वकील मंडळावर मत्सराचा आरोप केला. या प्रसिद्धीमुळे माझे कार्य काही अंशी सोपे झाले.